गोपी जना वल्लभा गिरिवर धारी जया यशोदा नंदना ब्रज जन रंजना यशोदा नंदना ब्रज जन रंजना यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी जय राधा माधव कुंज बिहारी हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय प्रभुपदा जय प्रभुपदा प्रभुपदा जय प्रभुपदा गीत गौर हरि बोल हरि बोल गीत गौर हरि बोल विष्णुपाद परमहंस हरिवेदकाचार्य अष्टौत्तर शत श्री श्रीमती दिवाइंद्रेज सभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी मायापूर मध्ये याबद्दल मी वर्णन करण्याचा प्रयत्न करेन कारण कार्यक्रमाला बराच उशीर पण झालेला आहे. मी वेळेप्रमाणे साडेसातला इकडे आलो होतो पण फक्त दहा लोक होते त्यामुळे आणखी एका कार्यक्रम करून मी इकडे आलो. हरे कृष्णा. मी माझी वेळ मी ठेवली होती साडेसातला आलो होतो इकडे आणि ते कोण नव्हतं म्हणून निघून गेलो. तर हा जो मायापूरचा पंचतत्व प्रतिष्ठापन मूर्ती प्रतिष्ठापन हा जो कार्यक्रम होता हा एक विशेष कार्यक्रम आहे. संपूर्ण जगाच्या दृष्टीनं
आणि खास करून आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ या संस्थेच्या दृष्टीनं हा एक अतिशय महत्वाचा असा प्रसंग होता. कारण आपल्याला माहिती आहे भागवत शास्त्राप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू हे स्वयं भगवान श्रीकृष्ण आहेत, जे की या कलियुगामध्ये सर्व पतित जीवांचा उद्धार करण्यासाठी स्वतः चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये प्रकट झाले. यज्ञै संकीर्तन याय यज्ञै संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा कृष्णवर्णम तिशा कृष्णन सांगोपांगास्त्र पार्श्वम सांगोपांगास्त्र पार्श्वम. आपल्या पार्श्वदांसहित चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. तर याचा उद्देश एकच की यज्ञ संकीर्तन संकीर्तन यज्ञ सुरू करण्यासाठी. त्याचा अर्थ असा नाही की पहिला हरे कृष्ण महामंत्र प्रचलित नव्हता आणि केवळ चैतन्य महाप्रभू नंतर हा प्रचलित झाला, परंतु याचा असा अर्थ आहे की चैतन्य महाप्रभूच्या कृपेनं सर्वोच्च असे हे सर्व वेदांचं सार आहे हरिनाम. हा चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं सर्व जीवांसाठी चैतन्य महाप्रभूने हा मार्ग खुला करून दिलेला आहे. पूर्वी हा फक्त काही विशिष्ट लोकांच्यासाठी, ज्यांची ब्राह्मण प्रवृत्ती आहे किंवा जे अतिशय उच्च स्तरावरती आहेत अशा लोकांच्यासाठी हा हरेकृष्ण महामंत्र होता. परंतु चैतन्य महाप्रभूने त्या मंत्रामध्ये खास शक्ती अशी प्रदान केली आणि हा महामंत्र जो आहे हा सर्व जीवांच्यासाठी, मग ते शूद्र असोत अथवा म्लेच्छ असोत, पापी असोत पुण्यवान असोत, भक्त असोत अथवा अभक्त असोत, सर्वांच्यासाठी चैतन्य महाप्रभूंनी या हरे कृष्ण महामंत्र हा मार्ग जो आहे हरिनाम हा मोकळा केला. आणि त्या दृष्टीनं हा जो प्रसंग आहे पंचतत्व मूर्ती प्रतिष्ठापना हा अतिशय महत्वकारक आहे. कारण आपल्याला माहिती आहे चैतन्य महाप्रभू हे ब्रह्माच्या एका दिवसामध्ये फक्त एकदाच अवतीर्ण होतात स्वयं कृष्ण. बाकी सर्व युगामध्ये अवतीर्ण होतात परंतु ते नारायण चैतन्य किंवा नारायण स्वरूपामध्ये, परंतु केवळ या कलियुगामध्ये स्वयं कृष्ण म्हणून ते येतात. तर हे एक अतिशय विशिष्ट असं चैतन्य महाप्रभूंची कृपा आहे या खास करून या कलियुगामध्ये ते स्वतः भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये आले. आणि त्यांनी 500 वर्षापूर्वी ही भविष्यवाणी केली की पृथ्वी ती याचे याचे नगराधी ग्राम सर्वत्र प्रचार होय मोर नाम. म्हणजे पृथ्वीच्या कानाकोपऱ्यातून जिथं जिथं गावं शहर आहेत तिथे तिथे सर्व ठिकाणी माझ्या नावाचा प्रचार होईल. जवळजवळ 500 वर्षापूर्वी ही भविष्यवाणी चैतन्य महाप्रभूंनी केली. त्यानंतर त्यांनी सुरुवात पण केली भारतामध्ये जगन्नाथपुरी इथून नवद्वीप इथून संपूर्ण भारत त्यांनी हरे कृष्ण महामंत्राच्या गजराने जो आहे मोहित केला होता. परंतु कालांतरानं कलियुग जसं जसं वाढत गेलं तशी ही जी हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा जरी उपलब्ध असला तरी सामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचला नव्हता. आणि 18व्या शतकामध्ये भक्तिविनोद ठाकूर हे आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायातले एक अतिशय थोर असे आचार्य, यांची इच्छा होती, यांची भविष्यवाणी होती की चैतन्य महाप्रभूने हा जो भविष्यवाणी केलेली आहे ही आता लवकरच पुरी होईल की जर्मन, अमेरिका, युरोप या सर्व देशांतून आणि अनेक देशांतून सर्व वैष्णव एकत्र येऊन नवद्वीप मायापूर येथे बंगाली भक्तांच्या समवेत जय सचिनंदन आणि हरे कृष्ण महामंत्राचा कीर्तन करतील. आणि त्यानंतर भक्तिसिद्धांत सरस्वती यांनी, आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये 64 पेक्षा जास्त मंदिरं निर्माण करून पुन्हा या हरे कृष्ण महामंत्राची चळवळ त्यांनी सुरू केली, हरे कृष्ण संस्थेची स्थापना करून. आणि त्यांचे एक प्रमुख शिष्य म्हणजे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे जे संस्थापक आचार्य भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांच्या कृपेनं संपूर्ण जगामध्ये या हरे कृष्ण महामंत्राचा प्रचार होऊ लागलेला आहे. तर प्रभुपादांची इच्छा होती की नवद्वीप इथं हे जे आहे जगातलं सर्वात मोठं असं चैतन्य महाप्रभूचं किंवा पंचतत्व मंदिर इथं निर्माण करावं. आणि म्हणून प्रभुपादांचे जे प्रिय शिष्य आहेत सर्वांनी त्याच्यासाठी तयारी सुरू केली होती. प्रत्यक्ष प्रभुपाद इथे असताना प्रभुपादांनी स्वतः मायापूरला जाऊन तिथे याची पायाभरणी केली आणि आज त्याचं जे फळ आहे किंवा आज त्याची जी परिणिती आहे आपल्याला दिसून येते मायापूरमध्ये ती प्रचंड असं एक आध्यात्मिक नगरी तिथे वसली जात आहे. तर अशा या आध्यात्मिक नगरीमध्ये जवळजवळ 6,000 पेक्षा जास्त भक्त सर्व देशांमधून असं कुठलाही पृथ्वीवरचा देश शिल्लक नव्हता की जिथून भक्त आले नाहीत. सगळ्या देशांतून अगदी इस्लामी राष्ट्रातून किंवा चायना किंवा कम्युनिस्ट आहेत अशा राष्ट्रातून सगळ्या राष्ट्रांतून भक्त आले होते 6,000 पेक्षा जास्त. आणि असं वातावरण होतं की जिकडे पाहिजे तिथे सर्व भक्तच आहेत. हा तिथे आपल्याला माहिती आहे की वृंदावनमध्ये कधी कधी काय होतं, आपण कृष्ण बलराम मंदिरच्या बाहेर आलो की सिनेमाची गाणी रस्त्यावरती किंवा इतर ठिकाणी काय काय विशेष आपल्याला ऐकावं लागतं. पण मायापूर नगरीचं वैशिष्ट्य आहे की कंपाऊंड एवढं मोठं आहे तिथे आपल्याला बाहेर लक्षच जात नाही. पूर्ण 7 दिवसाच्या आमच्या वास्तव्यामध्ये केवळ एकदाच आम्ही बाहेर गेलो, ते पण गंगा स्नान करण्यासाठी, नाहीतर बाहेर जायची काय गरज पडली नाही. सगळं जे आहे वैष्णव संघ प्रसाद नंतर कीर्तन प्रभुपादांची बद्दल जीवनाबद्दल माहिती अशा अनेक कार्यक्रमांनी हा जो उत्सव जो आहे हा पूर्णपणे भरलेला होता. तर सर्वात यातलं महत्वाचं आकर्षण जे होतं हे पंचतत्व मूर्ती प्रतिष्ठापना. तर पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होता की भगवंत जे आहेत पंचतत्व हे सगळ्यांना दर्शन देतील आणि त्यांना संतुष्ट करण्यासाठी लोक जे आहेत सर्व भक्त अनेक प्रकारच्या अत्यंत पवित्र अशा वस्तू चैतन्य महाप्रभूंना अर्पण करण्यासाठी उभे होते. संपूर्ण ज्यांनी मायापूर मंदिर बघितलं असेल तर संपूर्ण राधा माधव मंदिर पूर्णपणे भरलं होतं, त्यानंतर पंचतत्व मंदिर जे आहे ते पण पूर्ण भरलं होतं आणि त्याच्या पाठीमागे आणखी काही भाग त्यांनी वाढवलेला आहे तो पण पूर्ण भरला होता आणि ज्यावरती गच्ची आहे तो पण पूर्ण भरला होता आणि एवढं भरून बाहेर भक्त उभारलेले होते. आणि एवढे सगळे लोक मला असा कोणी दिसला नाही की कोणी कीर्तन करत नव्हता, सगळे लोक हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन करत होते अतिशय उत्साहानं. तर आपण कधी कधी ऐकतो रघुनाथ महाराजांच्या प्रवचनामध्ये की चैतन्य महाप्रभूंच्या वेळेला कीर्तन करत असताना संपूर्ण जगामध्ये त्या हरे कृष्ण महामंत्राचा ध्वनी घुमत होता, त्याची प्रचिती ज्यांनी त्या कीर्तनामध्ये उपस्थिती होती त्यांना त्याची आली की हरे कृष्ण महामंत्राशिवाय इतर कुठलंही कानामध्ये किंवा कुठलाही दुसरं काही ऐकायला येतच नव्हतं. जो प्रचंड कीर्तन, तर त्यावेळेला जे कीर्तन आहे बीबी गोविंद महाराज आणि निरंजन महाराज या दोघांनी अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन केलं आणि भक्त जे आहेत अतिशय उत्साहानं नाचत होते कीर्तन करत होते जोरजोराने हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन. आणि चैतन्य महाप्रभू 6 वाजता अवतीर्ण होणार होते पण चैतन्य महाप्रभू जे आहेत आपल्याला थोडं उत्साहित करू इच्छितात कधी कधी, तर दर्शन जे आहे हे 45 मिनिट उशिरा झालं. परंतु कुठलाही भक्त दमला नाही कीर्तन करण्यासाठी, सगळे भक्त जे आहेत आनंदानं कीर्तन करत होते आणि एवढे सगळे जवळ 6,000 पेक्षा जास्त भक्त अतिशय कीर्तनामध्ये धुंद मग्न झाले होते. तर अशा जोर जोर कीर्तनाच्या मध्ये चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे जे 4 पार्षद आहेत या सर्वांनी सर्व भक्तांना दर्शन दिलं आणि हे दर्शन जे आहे पुढील 10,000 वर्ष नित्य चालू राहील. तर सगळ्यात पहिलं दर्शन, तर त्यासाठी मूर्तींना पवित्र वस्तू अर्पण करण्यासाठी काही जणांनी मृदंग हातामध्ये धरले होते अति उंचावून दाखवण्यासाठी, काही जणांनी मोठे करताल बंपर्स भगवद्गीता भागवत नाही चामर मोरपंख अशा अनेक वस्तू हातामध्ये त्यांनी अर्पण करण्यासाठी ठेवलेल्या होत्या. आणि एवढ्या प्रचंड अशा मूर्ती तुम्ही कुठल्याही भागातून मंदिरात ना अतिशय पूर्णपणे अतिशय क्लिअर म्हणजे जशा आहेत तशा पाहू शकता. कुठल्या अगदी मंदिरात कुठल्याही कोपऱ्यात उभारला तर चैतन्य महाप्रभूंचे अत्यंत सुंदर असे मनोरम डोळे तुम्हाला दिसतील. हा त्यांचे प्रत्यक्ष सुंदर असे ओठ जे आहेत हास्यकारी ते तुम्हाला दिसतील, त्यांचे जे हात आहेत प्रत्यक्ष एक एक बोट तुम्हाला दिसेल, एवढंच नव्हे तर बोटावरच्या रेषा पण दिसतील वाटेल त्या कोपऱ्यात मग तर तुमचं लक्ष असेल तर. नंतर जे आहेत विशेष त्यांचं जानवं जे आहे सगळ्या एक एक वस्तू त्यांचे जे चरणकमल आहेत प्रत्येक पाय जे एक एक अंग किरंगळी अंक सगळ्या एक एक भगवंताचे अवयव जे आहेत एक एक तुम्हाला जसे आहे तसे दिसतात कुठल्याही भागातून. एवढ्या प्रचंड अशा जवळजवळ चैतन्य महाप्रभूंची मूर्ती जवळजवळ 12 फूट आहे, 12 फूट अशी उंच चैतन्य महाप्रभूंची मूर्ती, 11 फिटापेक्षा जरा जास्त. तर भक्त लोक पहिल्या दिवशी काही सिनियर वैष्णव संन्यासी लोकांनी आरती अर्पण केली. तर याच्यावरनं कल्पना दिली किती मूर्ती उंच आहेत. तर पहिल्या दिवशी आरती अर्पण करणारे होते गोपाळकृष्ण महाराज, श्रीधर महाराज, भक्तीचारू महाराज, सुबट महाराज आणि राधानाथ महाराज आणि जयपताका महाराज. हे सर्व पवित्र वस्त्र जे आहेत भगवंताला अर्पण करायचे. तर सगळे जे आहेत जयपताका महाराज सोडले, आपल्याला माहिती आहे सर्व जे आहेत भौतिकदृष्ट्या त्यांची उंची थोडी कमी आहे. तर हे हात उंच करून चैतन्य महाप्रभूला अर्पण करायची वस्तू, तर त्यांचे उंच केलेले हात हे चैतन्य महाप्रभूंच्या छातीच्या वरती सुद्धा गेले नाहीत. उंच केलेले हात असे एवढ्या मूर्ती उंच आहेत. आणि जास्तीत जास्त उंचीचे म्हणजे जयपताका महाराज जे की 6 फूट उंच आहेत, त्यांची जी उंची जे चैतन्य महाप्रभूच्या थोडीच्या हनवडीपर्यंत पोचले हात उंच करून, एवढ्या प्रचंड मूर्ती आहेत, एवढ्या उंच आहेत. तर अतिशय सुंदर असं एक तास जवळजवळ पंचतत्वाने दर्शन दिलं आणि भक्तांनी आपले डोळे भरभरून 5 पंचतत्वांचं दर्शन घेतलं.
त्यानंतर सगळे जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त भक्त सकाळी गंगा नदीवरती गेलो. आपण सर्वजण, आम्ही सर्वजण जवळजवळ 5,000 पेक्षा जास्त भक्त समोर प्रभुपादांची मूर्ती म्हणजे सर्व जी यात्रा आहे सर्वांचे प्रमुख होते प्रभुपाद, त्यांच्या पाठीमागे होती गंगेची मूर्ती आणि त्यानंतर सगळे भक्त. जवळजवळ रांग एवढी लांब होती की समोर प्रभुपाद गंगेला जाऊन पोहोचले होते तरी शेवटची लोक मंदिरामध्ये होते. एवढी प्रचंड भाग होती भक्तांची आणि जवळजवळ 100 पेक्षा जास्त प्रत्येक देशाच्या कीर्तन पाहिजे एवढी प्रचंड असे हे हनुमान नवदीप म्हणणे. तर गंगेला गेल्यानंतर जयप्रताप महाराज आणि इतर काही जे भक्त आहेत त्या सर्वांनी प्रभुपादांना त्याच्या पाच मोठी मोठी झालं असतात. गंगा मूर्ती जी आहे त्याला पाच मोठी मोठी झालं आणि ते गंगेच्या मध्ये जाऊन त्याने संपूर्ण असे सगळ्यांना तिकडे मार्गदर्शन करणं की कुठे कसं काय स्नान करावं. आणि गंगेमध्ये आहे की सगळ्याच ठिकाणी आपण स्नान करू शकत नाही कारण वर्ण शांत आहे खाण्या करंट आहे. त्यासाठी त्यांनी मोठीमधून मार्गदर्शन केलं. तर संपूर्ण जो गंगेचा तट आहे हा पूर्ण भक्तांनी घेऊन गेला होता हरिनामाच्या गजराने. सगळेजण कीर्तन करत करत आनंदाने गंगा स्नान करत होते. सगळ्या भक्तांनी गंगेमध्ये स्नान केलं आणि नंतर प्रभुपादांना पण गंगेमध्ये अभिषेक करण्यात आला आणि गंगेची पूजा पण करण्यात आली. अगदी मंत्रोक्त पूजा सगळी करण्यात आली आणि सगळे भक्त पुन्हा त्या ठिकाणी कीर्तन. तर नवद्वीपचे लोक अवाक झाले होते ही असे एवढं सुंदर असं दृश्य पाहण्यासाठी. एवढे जी चैतन्य महाप्रभूंची महती त्यांना सुद्धा माहीत नव्हती की सगळ्या जगातले लोक इथे येत आहेत. सगळे गौडीयवाट मोठे झाले त्यांना स्तब्ध झाले होते की एवढी प्रभुपादांची महती जी आहे आता सगळ्या जगाला जाण्याची आहे की किती प्रभुपादांनी केलेलं आहे सर्व जगांच्यासाठी. तर गंगेमधनं स्नान करून आल्यानंतर मायापूर चंद्रोदय मंदिरांनी व्यवस्था केली होती की एवढे असे मातीचे मटके बनवले होते. प्रत्येकाने एक एक मटका घेतला होता आणि त्यांनी प्रत्येकाने एक एक मटका आपल्या डोक्यावरनं आणायचा मंदिरमध्ये आणि जवळजवळ 5000 लिटरची टाकी होती. त्या टाकीमध्ये प्रत्येकाने पाणी होतं म्हणजे प्रत्येकाला अभिषेक केल्याचं श्रेय मिळतं. तर मी सर्वांनी एक एक मटका डोक्यावर ठेवून आणला. कोणी गोंधळ आणले तर सर्वात जास्त कृपा घेतली. सगळ्यांनी कमीत कमी एक एक मटका आणला आणि महाराज वगैरे हे जे महाराष्ट्र मंदिरचे भक्त होते त्यांनी मोठ्या मोठ्या हजारी भरल्या जवळजवळ 50 आणि बोटीवरनं आणल्या आणि त्याच्यावर डोक्यावरनं आणल्या. आपल्या देशाचा मुख्य प्रवास जो आहे अशा संधीची प्रवृत्ती सोडत नाही. मुख्य प्रवास जो आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या डोक्यात ठेवून घेतला आणि पहिले आले.
5000 लोक प्रचंड पाणी घेऊन पाण्याची टाकी जी आहे त्या मंदिराच्या पाठीमागे
ठेवली. दुसऱ्या दिवशी जो आहे हा खास जवळजवळ 3 तास आम्ही गंगेमध्ये होतो. आंघोळ करत स्नान करत गायत्री करत आचमन करत सगळं काही. गंगा स्नान झाल्यानंतर पुन्हा यात्रा करत करत आम्ही मायापूर चंद्रोदय मंदिरमध्ये आलो. सगळ्यांनी प्रत्येकाने पाणी आणि त्यानंतर दुपारी जे आहे खास विशेष कार्यक्रम झाला की रशिया इथं जो प्रचार चालतोय त्याच्याबद्दल. तर पहिला आपण पंचतत्वचा अभिषेक करू नंतर आपण पाठीमागे येऊ पुन्हा. तर दुसऱ्या दिवशी आहे सकाळी पंचतत्वचा अभिषेक होणार होता जवळजवळ 7 वाजता आणि त्या दिवशीच्या मंगलारतीला आम्हाला 5 मिनिटं उशीर झाला आणि उशीर झाल्याचा परिणाम म्हणून आम्हाला मंदिरमध्ये आज जायला मिळाले. सगळे दरवाजे बंद आणि बाहेर टीव्ही लावलेले होते आणि एवढी प्रचंड गर्दी होती आतमध्ये की त्यांना दरवाजे बंद करावे लागले एवढी गर्दी होती आतमध्ये. तर सगळे जवळजवळ 5 मिनिटं उशीर आलेले भक्त आज जाऊ शकले नाही. आणि ते तुम्हाला माहिती आहे मायापूर चंद्रोदय मंदिर समोर जो कंपाऊंड आहे तिथं मोठा मंडप होता तो मंडप पूर्ण भरलेला आणि त्याच्या बाहेर रस्त्यावरती लोक उभा. त्यानंतर पुन्हा त्या बाजूने पाठीमागच्या बाजूने ते गेट आहे वरती जायला लोटस बिल्डिंगमध्ये तो भाग हा संपूर्ण बाहेर लोक उभा होती. का मंदिर बंद आहे कोणाला काय कळणार नाही. पण नंतर आपण अशी बातमी आली की मंदिर एवढं फुल्ल आहे तिथले जे कीर्तन करून नाचण्याचा प्रयत्न करतायत त्यांना सुद्धा हलता येणार आलं एवढी म्हणजे बॉम्बेच्या ट्रेनमध्ये अशी लोकमध्ये गर्दी असते अशी गर्दी. पण राधा माधवला बघण्यासाठी पंचतत्वला पाहण्यासाठी लहान मूर्तीच्या पंचतत्व आहेत एवढे प्रचंड गर्दी आणि 5 मिनिटं उशीर झाला. तर आम्ही जसं पाहिलं की मोठे मोठे संन्यासी सुद्धा बाहेर उभा होते. गोपाळकृष्ण महाराज मत्स्यस्वर दामोदर महाराज यदुवर प्रभू आम्हाला काय तसं वाईट वाटलं नाही. बाकी असं वाटलं की आम्हाला आज जायला मिळालं नाही. पण ते कोणाला पण जे कोणी 5 मिनिट उशीर आले कोणाला मंदिरमध्ये जायला मिळालं नाही एवढी प्रचंड गर्दी होती. तर नंतर तिथल्या व्यवस्थापक मंडळाने ठरवलं की ही गर्दी जी आहे आवाक्या बाहेर गेलेली आहे आणि म्हणून तिने अभिषेकाच्या वेळेला दर्शन देण्यासाठी जशी तिरुपतीला लाईन असते त्याप्रमाणे लाईन बनवण्याचं त्यांनी ठरवलं आणि असे भाग केले एक एक लाईनचे की जसं पत्रलोक जाऊन असे येतील आणि बाहेर पडतील, त्यामुळे सगळ्यांनाच अभिषेकाचं दर्शन घेता येईल. नाहीतर फक्त पंचतत्व मंदिरमध्ये तेवढ्या लोकांनाच फक्त अभिषेक दर्शन करता येणार, बाकी जे राधामध्ये मंदिर किंवा बाहेर आहेत त्यांना फक्त टीव्हीवरती बघूनच समाधान मानावं लागेल. त्यासाठी सगळ्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली. आणि पहिला जे होते सगळे अल्ट्रावरती एक संन्यासी, फक्त 2 GB संन्यासी आणि मायापूरचे प्रतिनिधी म्हणून जयपताका महाराज आणि नंतर राधानाथ महाराज यांना बोलवलं होतं आणि असे काही भक्तांना फक्त बोलवलं होतं अभिषेक करण्यासाठी. तर हा अभिषेक करण्यासाठी 7 वाजता होणार होते. तर भक्तांची गर्दी 6:30 वाजल्यापासून सुरू झाली. तर ते 3 भाग केले होते. एक समोरचा जो भाग आहे हा संन्यासी जीबीसी आणि प्रभुपादांचे प्रमुख शिष्य आणि काही प्रमुख भक्त मंडळी इस्कॉनमधली, आणि दुसरा भाग जो होता जे पेट्रोन्स आहेत किंवा ज्यांनी अभिषेक स्पॉन्सर केलेला आहे अशा लोकांच्यासाठी इथलेही काही पेट्रोन्स होते, म्हणजे खास अशा व्यक्ती. त्यानंतर उरलेला भाग जो आहे हा मूव्हिंग, म्हणजे कायम फिरत भक्त जात होते, एकाच ठिकाणी कोण उभा नव्हता, प्रत्येकानं असं फिरत. ज्यांना कायम बघायचं आहे त्यांनी टीव्ही समोर बघू शकतात, पण प्रत्यक्षात बघायचं असेल तर त्यांनी पुन्हा या लाईनमध्ये यायचं. तर त्याची जी लाईन आहे ती त्या ह्याच्यापासून सुरू झाली होती, ती थेट जी आपली लांब बिल्डिंग आहे त्याला लागून जवळजवळ पूर्ण लांब बिल्डिंग संपूर्ण भरली होती. प्रत्यक्ष भक्त असे जायचे फिरून फिरून, कुणाकोणाला जायचं पुन्हा लाईनमध्ये यायचं. तर अभिषेकच्या वेळेला 7 ला अभिषेक सुरू होणार होता, पण पुन्हा चैतन्य महाप्रभूंनी सर्वांची उत्सुकता वाढवण्यासाठी 45 मिनिटं घेतली आणि 8:15 अभिषेक सुरू झाला. आणि अभिषेक ज्यावेळेला सुरू झाला, ज्यावेळेला पडदा उघडला तर लोकांना उत्साह आवरेना, त्यांनी कीर्तन इतक्या जोरात सुरू केलं. आपल्याला माझ्या वृंदावनचे आईंद्र प्रभू त्यांनी त्या अभिषेकच्या वेळेला कीर्तन केलं. अतिशय उत्साहानं कीर्तन, भक्त लोक नृत्य करत अतिशय भावनेनं पंचतत्वाचं दर्शन घेत होते. आणि आपल्याला माहिती आहे आपण अभिषेक ज्यावेळेला करतो की एक शंखामध्ये करतो, हा लहानची घंटी वाजवत, परंतु हा जो अभिषेक होता जवळजवळ 12 फूटपेक्षा जास्त मूर्ती, तर तिथं कॉन्सिल वापरला नाही, मोठ्या घाकरी वापरण्यात आल्या होत्या अभिषेकासाठी. आणि अभिषेक आपल्याला माहिती आहे उभारून करतानाने मूर्तींच्या पाठीमध्ये स्टेज बनवलं होतं की ज्याच्यावरती उभारून हे सगळे अभिषेक करते. तर स्टेज जे आहे चैतन्य महाप्रभूंच्या पाठीपर्यंत असं स्टेज त्या लाईनवर, त्याच्यावरती उभारून मग त्याच्यावरती अभिषेक. हा तुम्ही जर पाहिलात इंटरनेटवरती फोटो पूर्ण दिसते स्टेज त्याच्यावरती उभारलेले भक्त. तर ज्यावेळेला सगळ्यात पहिला जो आहे दूध चैतन्य महाप्रभूंच्या डोक्यावरती उठण्यात आला, तो जो हरिबोलचा आवाज आहे कदाचित तुम्ही निगडीमध्ये सुद्धा ऐकला असेल जर जागेवर असाल तर, इतका प्रचंड आवाज होता की अजूनही माझ्या कानामध्ये तो अजूनही घुमतोय. एवढा हरी बोल, इतके आनंदी झाले होते भक्त एवढा पहिल्या दुधाचं असं धारा त्यांच्यावर पडली. आणि पहिला जो घागर आहे जवळ एवढी मोठी घागर हे पताका महाराजांनी ओतली आणि ती पायापर्यंत सुद्धा आली नाही त्यांनी महाप्रभूंच्या दूध जे आहे एवढी प्रचंड अशी मूर्ती. पण एक वैशिष्ट्य आहे मूर्तीचं, एवढी प्रचंड मूर्ती असून सुद्धा कुठलेही पेढवपणा आलेला नाहीये. जशी आपल्याला माहिती की एवढी मोठी मूर्ती बनत जाते तसा थोडा आकारामध्ये बेडपणा येत जातो, पण या पंचतत्वामध्ये कुठेही तुम्हाला बेडपणा आढळला नाही, कुठेही नाही, इतक्या सुंदर मूर्ती बनवलेल्या आहेत. तर दुधाचा अभिषेक झाला, नंतर नित्यानंद प्रभू, नंतर अद्वैताचार्य अशा सगळ्या पंचतत्वावरती अभिषेक, नंतर दही, नंतर हे जे आहेत ज्यावेळेला मध घालण्यात आलं तर अतिशय इतकं सुंदर गौरांग स्वरूप जे आहे इतकं सुंदर दिसत होत. त्यानंतर एक दहीमध्ये काहीतरी मला वाटते चंदन असेल किंवा काहीतरी पिवळी वस्तू किंवा केसर सुद्धा असेल, आणि ते ज्यावेळेला ओतलं त्यावेळेस इतकं खरोखर गौरांग सुंदर असं जे आहे ते गौरांग महापुरुष शरीर हे प्रत्यक्षात पाहायला मिळालं सगळ्यांचं अतिशय सुंदर. जवळजवळ हा अभिषेक जो आहे हा 2 तास जवळजवळ अभिषेक चालला होता. प्रत्येक हा पंचगव्य, त्यानंतर अभिषेक, त्यानंतर फळांची रस, त्यानंतर मसाल्याचे पदार्थ, त्यानंतर भरपूर अनेक प्रचंड असतात. आणि आपण अभिषेक करतो खाली एक फराट ठेवतो, त्याचे फराट वगैरे काही नाही, सगळी रूमच जी आहे एका फराटीसारखी होती, एक सगळे रूम सगळं जे पाणी आहे सगळ्या रूम मध्ये खाली पडायचं. आणि काही भक्त जे आहेत हे केळीचे जे खांब असतात त्यांनी सगळं पाणी पुढे ढकलायचे आणि एवढा मोठा पाईप सगळ्यातनं या अभिषेकाचं जे जे काही होतं ते सगळं बाहेर पडायचं. आणि जसा अभिषेक सुरू झाला तसा अभिषेक जे आहे तीर्थ हे बाहेर सगळ्यांना वाटण्यात आलं. तर जवळजवळ 100 वरती लोक पारडे घेऊन जसं तीर्थ वाढायचे, सगळ्यांनी बाटल्या बाटल्या भरून तीर्थ चरणांक तुझ्या घेतलं. ज्यांना कोणाची इच्छा आहे आमच्याकडे थोडंसं आहे, तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर नंतर यावं, ठीक आहे. तर हे अभिषेक जवळजवळ 2 तास चालला. त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की जे लोक अभिषेक करत होते त्या लोकांच्या चरणांची धूळ पण तुम्हाला मिळेल, कारण ते सुद्धा त्या अभिषेकाच्या पाण्यामध्ये उभे होते. हा जे कोणी भक्त होते तर हे फार कमी आहे. राघुनाथ महाराज, गोपाळ कृष्ण महाराज, जय पताका महाराज यांच्या चरणांची धूळ तुम्हाला कधी तीर्थ म्हणून प्रार्थना करायला मिळणार नाही. ह्या अभिषेकामध्ये आहे गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, त्यानंतर पंचतत्वांचं पूर्ण शरीर जे आहे या अभिषेकामध्ये केलं आहे सर्व काही. तर असं हे अभिषेक आहे, असा चरणामृत आहे. 2 तास हा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा कीर्तन जे आहे वाढतच गेलं आणि 72 तास कीर्तन होतं, 3 दिवस 24 तास कीर्तन. तर प्रत्येक भक्त उत्साहानं कीर्तन कधीही असं म्हणजे आपण कधी कधी शांत होतं कीर्तन, पण कधीही शांत कीर्तन नाही. ज्यावेळी ते मंदिरमध्ये जाल त्यावेळेला लोक तुम्हाला नृत्य करताना दिसत होते 24 तास रात्री सुद्धा. आम्हाला एक दिवस दुपारला रात्री 12 वाजले म्हणून आम्ही जात होतो त्या मार्गावरनं, तर रात्रीवरले कीर्तन उत्साह चालू आहे. रात्री 12 साडे 12 वाजले तरी सुद्धा लोक नृत्य करतायत, कीर्तन करतायत. तर हा अभिषेक झाल्यानंतर दुपारी 1 वाजता गौरांग महापंचतत्वाचं पहिलं दर्शन होतं. पहिलं दर्शन हे दर्शन श्रृंगार करण्यासाठी आतमध्ये शिड्या निर्माण केलेल्या आहेत आणि कोणच पोचू शकत नाही. ज्या सिनेमा फोनच्या कपाळापर्यंत सरगम बनवायचं असेल किंवा त्यांना वस्त्र प्रदान करायचं असेल आणि काही श्रृंगार करायचा असेल तर सगळ्यांच्यासाठी शिड्या बनवल्या आहेत. त्या शिड्यावरनं पुजारी आहेत, एकेकवेळेला 3-3 पुजारी ड्रेस करतात. तर असं प्रचंड जे आहे जवळजवळ 15 लोक होती जे श्रृंगार करायचे आतमध्ये 5 मूर्तींच्या. तर 1 वाजता पहिलं दर्शन होतं, परंतु पुन्हा 45 मिनिटं उशीर झाला आणि ही पहिली आरती होती, त्यामुळे लोकांच्या मध्ये एवढा उत्साह वाढला होता. आणि त्याच्या अगोदर राघुनाथ महाराज कीर्तन करायचे, तर सगळे लोक जे आहेत आता 3 दिवस कीर्तन सतत चालू आहे. पाय दुखतायत चालताना, सगळे असे ताट चालायचे शिपायासारखे, परंतु कीर्तनच्या वेळेला मात्र सगळेजण उत्साह आहे. कोणालाही असं वाटतही नव्हतं की आमचं अंग दुखत आहे म्हणून. कुठनं शक्ती आहे की ते गौरांग महापुरुला माहित. 3-3 तिसरा दिवस कीर्तनाचा या कीर्तनाच्या आणखी जे कोणी असेल राघुनाथ महाराज कीर्तन करायला गेले. नंतर महाराजांना आरती करण्यासाठी बोलवण्यात आलं, मग लोकनाथ महाराज कीर्तन करायला आले, आणखी कीर्तन वाचवर. तर लोकनाथ महाराज ज्यावेळेला कीर्तन करायला लागले त्यावेळेला आरती सुरू होती. तर प्रत्येक एक तत्व जे आहे पंचतत्व आहे की प्रत्येकाला एकेकाने एक आरती केली. राघुनाथ महाराजांनी अद्वैत आचार्याला आरती केली, जयपताका महाराज गौरांग महापूर्ण आरती करत होते, आणखी बाकीचे असे भक्त श्रीधर महाराज पण आरती करत होते. श्रीधर महाराज दुसऱ्या दिवशी आले, त्यांची प्रबळ इच्छा का हे जयपताका महाराजांच्या चैतन्य महापूरच्या पाठीमागे जाऊन त्यांनी अभिषेक केला. पहिले आदल्या दिवशी त्यांना चालायलाही 2 भक्त लागायचे घेऊन जाण्यासाठी, तर एवढ्या स्टेज करून जाऊन स्वतः त्यांनी वरती अभिषेक केला. तर आरती ज्यावेळेला सुरू होणार होती हे पहिलं दर्शन होतं. या पहिल्या दर्शनासाठी सगळे भक्त आतुर झाले होते, इतके आतुर झाले होते की जे बांधलेलं कंपाऊंड आहे ते सुद्धा तोडून भक्त आतमध्ये गेले. कंपाऊंड सकाळ उपयोग झाला नाही, सगळे तोडून आतमध्ये गेले. आणि कीर्तन एवढं जोरात झालं की पुन्हा तसा खाली बोल जो आहे पहिलं जे दर्शन दर्शन घ्यायला उघडलं, पहिलं दर्शन जे आहे अगदी नयन निवळे भरून प्रत्येकाने घेतलं. 45 मिनिटं आरती चालू होते. आता आरती जी आहे ही एवढ्या मोठ्या मूर्तीने करायची म्हणजे त्यांना लागणारं साहित्य याच्या जागात तेवढंच नव्हतं. त्यांना तेवढाच मोठा एवढी मोठी आरती प्लेट होती प्रत्येकाची. आणि आरती जी आहे 1.5 फूट जवळजवळ 2 फूट इंचन्स होत्या. आपल्याला माहिती कधी कधी बाजारात मिळतात 2 फूट लांबीच्या अगरबत्त्या सगळ्यांना दाखवण्यासाठी. आणि त्यानंतर जे घी लॅम्प होता जयपताक महाराजांचा एवढा मोठा असा, बाकी सगळ्यात जास्त एवढा लहान लहान राहा, तर फक्त ते जयपताक महाराज दिसून शकतील एवढा मोठा घी लॅम्प. तर जेवढ्या मूर्ती मोठी तेवढ्या असताना आसन करायच्या सामुग्री पण तेवढ्याच मोठ्या होत्या. तर कीर्तन एवढं जोरात चाललं होतं त्या काळा अशी आरती. आणि अगोदर जे आहे काही प्रमुख भक्तांनी म्हणजे अमरीश प्रभू आणि त्यांची पत्नी सहा माताजी यांनी आरती केली आणि अशी काही सिनेमा जीवडी की खास ज्यांना स्वतः प्रभूपादांनी आज्ञा दिलेली आहे मायापूर प्रोजेक्टसाठी मदत करण्यासाठी असे खास जे भक्त आहेत अभिराम प्रभू नंतर अमरीश प्रभू त्यांच्या पत्नी त्यांनी पहिला आरती केली. त्याचबरोबर हे जे संन्यासी आहेत त्यांनी पण आरती केली. तर हे प्रत्येक सामुग्री जी आहे किंवा प्रत्येक जे कार्यक्रमली किंवा जे उपचार नाही प्रत्येक जी वस्तू आपण अर्पण करतो उदाहरणार्थ मोरपंख जो आहे हा मोरपंख जवळजवळ फुलोरा मोर जो आहे तेवढाच मोठा होता. जयपदा महाराज दोन्ही हाताने मोरपंख दाखवत होते एवढा प्रचंड असा मोरपंख दोन्ही हाताने. तर सर्व काही भव्य आणि दिव्य होत म्हणतात मराठीमध्ये की एकमेवा द्वितीय प्रसंग पुन्हा तसा कधी होणार नाही. त्यांना मिळालं ते भाग्य नाही मिळालं दुर्भाग्य नाही पण लव्ह इन सेपरेशन ते आपली फिलॉसॉफी आहे. तर पण जे कोणी आहेत काही खरोखरच भाग्यवान ज्याने कोणाला हे बघायला मिळालं नाही आरती आणि असं पहिलं दर्शन झाल्यानंतर जवळ पुन्हा दीड दोन तास जबरदस्त कीर्तन प्रत्येक कीर्तनाच्या वेळेला प्रत्येकाचे कपडे ओले झालेले असायचे. प्रत्येक कीर्तनाच्या वेळेला पुन्हा कधी कुणाला असं वाटलं नाही की अंग दुखत आहे म्हणून. कीर्तन संपलं की अंगदुखी चालू कीर्तन चालू असताना अंगदुखी नाही. पुन्हा असं कीर्तन झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पहिली गौर आरती होती. नंतर पुन्हा 2 वाजता सगळे 2:30 प्रसाद घ्यायला गेले. नंतर काही पुन्हा प्रभूपादांच्या कथा झाला त्या आपण पुन्हा येऊ. नंतर 7 वाजता संध्याकाळी पहिलं दर्शन पहिल्या गौर आरती होते. आणि ही जी आरती आहे ही इंद्रजिंग महाराज यांनी लीडिंग केली. आणि त्यावेळेला पण एवढा प्रचंड उत्साह लोकांचा आणि पुन्हा कीर्तन आणि पुन्हा ही आरती अशी सुंदर सोहळा संध्याकाळचा. तर असं हे भव्य आणि दिव्य महोत्सव खास करून पंचतत्वाची प्रतिष्ठापना सगळ्यांनी विशेष दर्शन आणि विशेष लाभ घेतला. आणि त्यानंतर असे अनेक कार्यक्रम चालू होते त्याचबरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की सगळ्या जगामध्ये आपला हा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना किंवा भगवद्गीतेचा जो प्रचार आहे हा कसा चालू आहे खास करून मॉस्को रशियामध्ये. कारण रशियामध्ये आपल्याला माहिती आहे की 1972 साली प्रभुपाद गेले केवळ एकटे आणि आज संपूर्ण रशियावर कृष्ण भक्तीचा प्रचार जोरात चालतो. एवढंच नाही तर एक वेळेला जवळ 20 वर्षापूर्वी संपूर्ण रशिया हे कम्युनिस्ट कंट्री म्हणजे जिथं देव याला काही मान्यता नाही अशा स्थितीतून आज मॉस्कोच्या मेयरनं मॉस्कोचा जो मेयरला काय म्हणतात महापौर मॉस्कोच्या महापौरनं इस्कॉनच्या कृष्ण मंदिरासाठी 2.5 एकर जागा दान दिलेली आहे. जवळजवळ त्याची किंमत 50 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. मॉस्को शहरामध्ये जसे की मॉस्कोचा जो रेड स्क्वेअर आहे फेमस आपल्याला माझ्या कौपर्यांचं जे फेमस चित्र आहे त्याच्या जवळच अशी त्याच्यापासून 2.5 ते 3 मैल अंतरावरती ही जी अत्यंत प्रमुख जागी अशी जागा आहे ती महापौरानं हरेकृष्ण मंदिरसाठी दिलेली आहे. तर त्याच्यासाठी काय काय कठीण प्रसंगांना भक्तांना सामोरं जावं लागलं याचं एक छोटस प्रसंग त्यांनी आयोजन केला होता की मॉस्कोचा प्रचार रशियामधला प्रचार. तर गोपाळकृष्ण महाराज रामनाथ महाराज बसीतीर्थ महाराज बसीचारी महाराज इंद्रसिंह महाराज निरंजन महाराज गोविंद महाराज नंतर भक्ती विज्ञान महाराज आणि काही रशियाचे भक्त जे आहेत ज्यांनी पहिला प्रचार सुरुवात केला असे काही भक्त प्रत्येकाने 1-10 मिनिटं प्रवचन केलं होतं. त्यांनी सांगितलं की कसे ह्यांनी प्रभूपादांची इच्छा आहे श्यामसुंदर प्रभू जे की प्रभूपादांच्या बरोबर पहिल्यांदा रशियामध्ये गेले होते त्यांनी सांगितलं की कसे प्रभुपाद यांची इच्छा होती की रशियामध्ये आपल्याला प्रचार करायला जायचं आहे आणि किती कठीण होतं त्यावेळेला ही विसांग करणं किती कठीण होतं. प्रभुपाद हट्ट करायचे नाही मला रशियाला जायचंच आहे आणि त्यांनी अनेक भक्तांना सांगितलं मला रशियाला जायचंच आहे विसा मिळव आपण कोणी खास करून करू शकलं नाही पण श्यामसुंदर प्रभू गेले रशियन एम्बसीमध्ये आणि त्यांनी तिथला जो एक प्रोफेसर कुटवस्की आहे हा जो एक तत्वज्ञ त्यांनी प्रभुपादांना एक असंच निमंत्रण दिलं, तुम्ही कधी रशियामध्ये आलात तर मला भेटा, कधी आलात तर भेटा, असं नाही की या. त्या पत्रावरती ते रशियन एम्बेसीमध्ये रशियन राजदूतवास निवासामध्ये गेले आणि त्यांच्यासाठी असं आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आणि आम्हाला या कुटुंबस्केला भेटायला जायचं आहे. म्हणून त्यांनी फक्त 4 दिवस हे पण कडेकोट बंदोबस्तामध्ये त्यांची व्यवस्था केली. तर प्रभुपाद आणि केवळ त्यांचे एक अमेरिकन 2 शिष्य आणि त्यावेळेला रशिया आणि अमेरिका म्हणजे एक दुसऱ्यांचे वैरी, त्यात या दोघांना परमिशन मिळालं हे सुद्धा भगवंताची फार मोठी गौरांग महाप्रभूंची कृपा आणि प्रभुपादांची शुद्धता. तर त्यावेळेला त्यांनी कुठलीही आध्यात्मिक पुस्तकं घेऊन जाऊ नये त्यासाठी अतिशय कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. पण श्यामसुंदर प्रभू जे आहेत त्यांच्या पत्नी मालतीने त्यांना न कळत भगवद्गीता श्यामसुंदर प्रभूच्या बॅगमध्ये लपवून ठेवून टाकली होती. त्याच्यामध्ये अनेक प्रभुपादांची आणि कृष्णाची पिक्चर्स पण घालून ठेवले होते. आणि हे ज्यावेळेला एअरपोर्टमधून आत गेले त्या त्यांची बॅग चेक करण्यात आली आणि ज्यावेळेला त्यांनी भगवद्गीता उघडली त्या हातातनं भगवद्गीता सुटली आणि जी चित्र आहे ती सगळी अस्ताव्यस्त पडली तर त्याला त्याच्याबद्दल थोडं असं लाज वाटली की ज्या हातात सुटलं म्हणजे असं पुस्तक काय त्याने बघितलंच नाही, पुस्तक ठेवलं आणि फोटो गोळा केले आणि पुन्हा ते ठेवले आणि तशी भगवद्गीता आत आली रशियामध्ये. अशी भगवद्गीता पहिल्यांदा प्रवेश केला रशियामध्ये. आणि त्यानंतर प्रभुपाद एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि पहिल्या दिवशी काही नाही झालं. पहिला पुरा दिवस गेला श्यामचंद्र प्रभूंना फक्त शाकाहारी अन्न हुडकण्यासाठी, तांदूळ बटाटे आणि दूध मिळवण्यासाठी एवढं 4-4 तास त्यांना हुडकावं लागली एवढं सगळं कुठे मिळण्यासाठी. एवढं विचार करा काय देशातले लोक खात असतील. त्या पहिला दिवस गेला काही प्रचार झाला नाही. प्रभुपाद म्हणाले काहीतरी कर काहीतरी कर. कोटवस्की आला कुटुंबस्की त्याच्यावर प्रभुपादांनी चर्चा केली जो काही आहे फिलॉसॉफर पण कसं काय फिलॉसॉफी म्हणून पण प्रभुपाद त्या तेवढे खुश नव्हते. दुसरा दिवसही तसाच गेला. तिसऱ्या दिवशी श्यामसुंदर प्रभू पुन्हा काही धान्य आणण्यासाठी जावळला गेले. 4 तास गेले आणि एका दुकानामध्ये असताना तिथल्या एका भारतीय राजदूताचा एक मुलगा त्याच्याबरोबर असलेला एक त्याचा रशियन मित्र या दोघांनी श्यामसुंदर प्रभूंना पाहिलं आणि त्यांचं जे डोकं जे आहे मुंडन केलेलं तर हे पाहिल्यानंतर त्यांना उत्सुकता निर्माण झाली की तुम्ही कोण इथे काय करतात. त्यामुळे की आमचे गुरु महाराज जे असे आहेत की रशिया बघण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि तुम्हाला भेटायचं तर त्यांना भेटायला या. मग त्या दोघांनी ते घेऊन आले आणि प्रभुपादांनी त्या एका व्यक्तीला प्रचार केला एक रशियन जो भेटायला आला राजदूताच्या मुलाबरोबर त्याला एकदा प्रचार केला. प्रभुपादांनी 2 दिवस सतत त्याला प्रचार केला आणि श्यामसुंदर प्रभूंनी त्याला आपलं भगवद्गीता भेट दिली आणि प्रभुपादांनी त्याला सांगितलं की जसा होईल तसं तू प्रचार कर. आता त्या व्यक्तीनं स्वतःच्या जीवावरती उदार होऊन या कृष्ण भक्तीचा प्रचार रशियामध्ये केला. त्यांनी या भगवद्गीतेच्या 1000 कॉपीज या ज्याला म्हणतो आपण की अंडरग्राऊंड किंवा भूमिगत राऊंड 1000 भगवद्गीतेच्या प्रती त्यांनी छापल्या म्हणजे स्वतः झेरॉक्स केल्या मशीनवरती आणि अशा अंडरग्राऊंड सगळ्यांना वाटल्या आणि त्यातनं तो कृष्ण भक्तीचा प्रचार केला रशियासारख्या देशामध्ये. स्वतः तो पकडला गेला जेलमध्ये. दुसरं काय नाही, तुझी जंपमाळ गेली कंठीमाळ गेली कृष्णाची भगवत सगळं काही गेलं पकडला गेला. तर आज आपल्याला असा कधी प्रसंग येतो का भगवद्गीतेचा प्रचार झाला आपण किती करतो करत नाही. पण या रशियामधल्या लोकांनी असा प्रचार केला स्वतःचं आयुष्य धोक्यामध्ये घालून त्यांनी भगवद्गीतेचा प्रचार केला. तर आता हा प्रचार करत करत त्यांनी त्याचे काही 20-25 भक्त निर्माण केले आणि मग हे भक्त निर्माण झाल्यानंतर त्यांनी असाच अंडरग्राऊंड म्हणजे भूमिगत कार्यक्रम घालायला सुरुवात केली. त्याचे जोर कीर्तन नाही हरिभोज सुद्धा म्हणायचं नाही. कोणाला कळू द्यायचं नाही की हे जे आहे तिथे जप करतायत किंवा कीर्तन करतायत किंवा भगवद्गीता किंवा कृष्ण भक्ती वैदिक संस्कृतीचा प्रचार करतायत. आणि ज्यावेळेला ह्या सर्वांना एकदा पकडण्यात आलं आणि सगळ्यांना जेलमध्ये घालण्यात आलं तर तिथे अतिशय अत्याचार करण्यात आले त्यांच्यावरती. एक जी प्रेमवती माताजी आहे त्या ती त्यावेळेला गरोदर होती आणि जेलमध्येच तिला मुलगा झाला. परंतु या जेलच्या अत्याचार एवढे होते की तिचा मुलगा जो आहे त्याच्यामध्ये मृत्यू पावला. तर ती प्रेमवती माताजी तिनेही काही आपल्या जेलमधले अनुभव सांगितले. तर अशा या लोकांनी अतिशय त्रास सहन केले कष्ट सहन केलेले आहेत भगवतीचा प्रचार करण्यासाठी कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी यामध्ये. तर असे अनेक भक्त जे आहेत त्यांनी आपले अनुभव सांगितले की तिथले लोक जे आहेत त्यांच्या जपमाळा सुद्धा काढून घेतल्या गेल्या. तर त्यांना खायला ब्रेड द्यायचे आणखी काही नाही. या ब्रेड खाण्यावर आपण म्हटलो सारे काय कमीत कमी खायला मिळतं ब्रेड खाऊन आपण जप बसलो असतो पण ब्रेड मिळाल्याबरोबर त्यांनी तो ब्रेड ज्या पाण्यात भिजवला आणि त्याच्या लाद्या गोळ्या केल्या आणि त्यापासून जप माळा बनवल्या आणि जप केला ब्रेड नाही खाल्ला राखी ही निष्ठा हरिनामावरती आपण पहिला ब्रेड खाल्ला तर त्यांनी तेवढा जप केला त्यावेळी किती भगवंत कृपाळाचे असे जेलमध्ये सुद्धा आपल्याला ही बुद्धी मिळते की कशी आपण जप माळा केली पाहिजे हा तर अशी जप माळ करून त्याने त्याच्यावरती जप केला काही वर्षानं सिंधुदुर्ग महाराज की निरंजन महाराज रशियामध्ये गेले तर त्याचा जो भक्त होता सतीश सुत म्हणून त्याचं नाव होतं तर त्याचाही जेलमध्ये जे अत्याचार त्याच्यात झाले जेलमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याची जपमाळ जी आहे त्यांना आवडता आल्याने तर त्यांनी काही दिवस ती जपमाळ जयसार जपून ठेवली होती असे अनेक कठीण प्रसंग जे आहेत असे सगळे निरंजन महाराज विनरंजन महाराज चौपाने 1976 साली गोपाळकृष्ण महाराजांनी आज्ञा दिली की आता रशियामध्ये चर्चा करण्याची वेळ आलेली आहे आणि चौपाने 72 साली सांगितलं सगळेच लोक रशियामध्ये काही नास्तिक नाही आहेत परंतु हे जे राजकारण आहे किंवा त्यांच्यावर जो दबाव आहे त्यामुळे हे त्यांचं असं हे देशाची अवस्था अशी आहे पण एक दिवस असा येईल की जे लोक कृष्ण भक्तीचा स्वीकार करू लागतील आणि तो दिवस फार दूर नाही आहे आणि त्या फक्त 30 वर्षामध्ये आपण पाहतो की कोण एकही भक्त नव्हता आज तिथे हजारोच्या संख्येने लोक कृष्ण भक्ती हरिनामाचा जप करतायत भगवतीचं आपल्या जीवनामध्ये पालन करतायत त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट आहे सगळ्या भारतीयांनी खास करून त्याची नोंद घेतली पाहिजे समजून घेतली पाहिजे आमची संस्कृती काय आहे आपल्याला माहिती आहे या एक अंधश्रद्धेमध्येच आपण माहिती आहे की आपण जे करतोय तोच धर्म आहे राखी जी आपली जी झाकड आपल्या समोर आलेली आहे ती दूर केली पाहिजे दुसऱ्या देशातले लोक याच्यासाठी आपला जीव द्यायला तयार आहेत आणि आपल्याला जीव द्यायला भगवद्गीता तयार आहे आपण त्याच्यापासून दूर पळत जातो तर एवढी आपली दुरावली दिलेली आपण भगवद्गीतेपासून आपलीच असून सुद्धा आणि एवढी स्फूर्ती दुसऱ्या देशातल्या लोकांना मिळते तर हे असे जे काही भक्त आहेत त्यांनी आपल्या अनुभव याचं वर्णन केलं आणि त्या प्रागानंद महाराजांचं खास करून अतिशय उत्साही असं भाषण झालं की त्याने सांगितलं की हिटलर जो आहे हिटलर सर्व जगत पदक्रांत करून शेवटी मॉस्कोवरती हल्ला करायला आला आणि तिथे त्याचा पाडाव झाला जो हरला नेपोलियन हा हे दुसरा एक असा योद्धा संपूर्ण जग त्यांनी पदक्रांत केलं आणि आला शेवटी मॉस्कोमध्ये पण तिथे त्याचाही पाडाव झाला परंतु प्रभुपाद एकटे गेले आणि जगभरच्या इतिहासामध्ये हे नोंदलं जाईल की संपूर्ण रशिया त्यांनी पदक्रांत केला केवळ एकट्याने तर आणि ठीक शक्ती कोणाची त्याच्यानी महाप्रभूंची इच्छा प्रभुपादांची स्फूर्ती प्रभुपादांचं जे डेडिकेशन आहे ही त्यांची जी समर्पित वृत्ती आहे त्यांनी एवढी त्या लोकांना त्यांनी त्या स्टेजवरती असे लोक उभारले ते त्यांची जी शरणागती आहे किंवा त्यांची जी डेडिकेशन आहे बघून सगळ्यांना इतका आनंदात्र होत होते की अशी आपल्याला कुठे कल्पना प्रचार करतो आपल्याला वाटतं की आपण प्रचार करतो हा फार मोठा आहे म्हणून अशा मायापूर सारख्या उत्सवामध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं की संपूर्ण जगामध्ये कसा प्रचार चालू आहे कसे लोक त्रास घेत आहेत तर ह्या याच्यासाठी संपूर्ण मायापूर जे आहे मॉस्कोमध्ये कसा प्रचार चाललेला आहे आणि त्याची परिणिती म्हणून प्रभुपादांची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी आज या प्रभुपादांचा हा 108वा जन्मदिवस म्हणून साजरा करणार आहे वर्ष त्यानिमित्तानं तिथं कृष्ण मंदिराची मास्कोतलं रशियातलं पहिलं कृष्ण मंदिर आणि ते पण तेवढंच भव्य आणि दिव्य बांधलं जाईल तर त्याची प्रतिकृती निर्माण करण्यात आलेली आहे कधी तर तुम्हाला इकडे सीडी आली तर अवश्य पहा 10 मिनिटाची आहे तर ती पण महाप्रभूंनी दाखवली कदाचित ती पण मिळायला लागेल सगळीकडे थोड्या दिवसात तरी कधी मिळाल तर पहा की अगदी प्रत्यक्ष तुम्हाला मंदिर निर्माण केलेलं आहे असंच वाटतं एवढी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे की तुम्हाला ते असं वाटतं प्रत्यक्ष मंदिर तयार झालेलंच आहे त्यासाठी भक्तांनी भक्ती विज्ञान महाराज जे जीबीसी आहेत रशियात त्यांना जाऊन सांगितलं हो मंदिर बघा आम्ही कधी येऊ ते म्हणाले पहिला पैसा द्या मग बांधून मग या तर त्याचं एवढं ते आहे का टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली तुम्ही प्रत्येक रूममध्ये घेऊन जातात आणि नंतर वर्ड साईड व्ह्यू साईडने बाजूने चारी बाजूने फिरून कसं दिसतं अगदी एकदम डिटेल दाखवलेले आहेत एकदम कार्विंगच्या वगैरे सुंदर मंदिर आहे आणि तिथं मायापूर राधा माधव मंदिर समोर जवळजवळ 15 फुटी आणि 15 फूट ते 10 फूट एवढं मोठं प्रचंड असं प्रभुपादांची प्रभुपादांची मुद्रा अशी प्रणाम केलेली आणि प्रचंड असं मंदिर आणि त्याच्यात लिहिलं होतं की प्रभुपाद ड्रीम कम्स ट्रू फर्स्ट हरे कृष्ण टेम्पो इन रशिया. तर प्रचंड असं कोड होता, अतिशय उत्साही असं वातावरण सगळीकडे. या सगळ्या भक्तांनी मला सांगित बसलो तर मग तुम्ही बारावं असतील, पण आपण सगळ्या भक्तांनी आपले अनेक प्रसंग कथन केले. त्यानंतर आणखी एक रशियातला एक छोटासा भाग आहे ज्याला कझकिस्तान म्हणतात, याचा हे संपूर्ण मुस्लिम देश आहे. तर त्या देशातही बीबी गोविंद महाराज हे प्रचार करतात. तर त्या देशातही त्या तिथल्या सरकारनं आपल्याला जवळ जागा दिलेली आहे, नक्की आता मला किती माहिती नाही. आणि तिथं आजही 100 भक्त आहेत ज्यांचं मुस्लिम बॅकग्राऊंड आहे, जन्माने सगळे मुस्लिम आहेत, आणि असे 100 भक्त त्या मंदिरामध्ये राहून कृष्ण भक्ती करतायत किंवा हरे कृष्ण मंत्र जप करतायत आणि आपला जीव धोक्यात घालून ते प्रचार पण करतायत. त्याचप्रमाणे चायनातले जवळजवळ 200 पेक्षा जास्त भक्त आले होते. तर चायनातले तिथं आजही आपल्याला पूर्ण मोकळेपणाने प्रचार करता येत नाही, कम्युनिझम आहे. परंतु हे भक्त आपले एक एक अनुभव सांगायचे, हा अतिशय हृदय प्रवर्तून टाकणारे अनुभव त्यांची, कसा ते प्रचार करतायत तिथं अतिशय उत्साही अतिशय उत्स्फूर्त असे प्रत्येकाने अनुभव सांगितले. उमापती महाराज तिथे प्रचार करतायत आणि काही ज्या काही वेळेला प्रभुपादांचे जे भक्त आहेत सिनियर भक्त श्री हरिशौरी प्रभू उमापती महाराज नंतर भवानंद प्रभू पहिल्यांदाच आले होते ज्यांनी मायापूरची अच्युतान प्रभू वगैरे सुरुवात केली होती. हे त्यांनी भरपूर वर्ष प्रभुपादांचे अनुभव त्यांच्या जीवनातले सांगितले. हे कझकिस्तान मंदिर पण लवकरच बांधण्यात येणार आहे. त्यानंतर एक खास मिशन इम्पॉसिबल प्रीचिंग टू द मुस्लिम हा एक खास विषय होता. तर त्याने इम्पॉसिबलला इन काढून टाकला होता, पॉसिबल मिशन पॉसिबल. आणि त्याचा जो एक आपला माहित आहे ऐरावत प्रभू जो जन्माने मुसलमान आहे PhD आहे, तर त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत कृष्ण भक्ती आणि इस्लाम. तर त्यांनी हा डिस्कवर केला की कसा मुस्लिम राष्ट्रामध्ये प्रचार होतोय आणि कसं कुराण जे आहे हे भगवद्गीतेवरती आधारित आहे हा तो त्याच्यावरती प्रचार करायचा अतिशय उत्स्फूर्त असं हे पण एक हे होतं. तर हे जे आहे तशी अशा दृष्टीला गेल्यानंतर आपल्या जपानने जगामध्ये कसा प्रचार चालतो आहे त्याची अनुभूती येते. नंतर आपण आपलं केवळ निगडी किंवा जास्तीत जास्त राधा गोपीनाथ जास्तीत जास्त भारत एवढ्यात संकुचित राहतो, पण प्रभुपादांची विजन काय आहे की प्रभुपादांनी किती लोकांनी सिरियस घेतलेलं आहे. आपण वर्शिप करतो की आपल्याला माहिती आहे गुरुदेवाचा सन्मान करावा, पण शरणागती जी आहे त्याची लोकांनी ज्या लोकांनी प्रभुपादांना बघितलं पण नाही त्या लोकांना संघ पण मिळालं नाही. इंद्रगिंद महाराज सांगतात निरंजन महाराज सांगतात त्यांना काहीही प्रभुपादांना संघ मिळालं नाही, पण एवढं डेडिकेशन त्यांना येतं कुठनं. हे जे आहे जशी आपण भगवद्गीता पालन करू तसं आपल्याला हे डेडिकेशन जे आहे ती शरणागती किंवा भक्ती सेवा करण्याची इच्छा आहे ही त्याच्यापासून प्राप्त होत आहे. तसे अनेक प्रसंग आहेत. हा जो आहे मास्को खास करून पंचतत्वाबरोबर माझ्या जीवनामध्ये भक्तीमध्ये स्फूर्ती देणारा हा खास करून रशियाचा जो प्रोग्राम आहे, कारण ह्याच्याशी अज्ञात सुकृती रशियामध्ये प्रचार करण्याची मला लागली. 1985 साली मी होतो, गोपाळकृष्ण महाराज हे जे आहेत भक्तिवेदन बुक ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. तर आमच्या जो मंदिरमध्ये एक अमृता माताजी नावाची एअर इंडियामध्ये काम करणारी एअर होस्टेस आहे, तर माझा जो अधिकारी होता BVT अधिकारी किंवा प्रभू ते मला सांगायचे हा बॉक्स जो आहे हा नेऊन दे. आता मला माहिती होतं या बॉक्समध्ये काय आहे आणि मी आपला अज्ञानधारकप्रमाणे बॉक्स घेऊन जायचो. तर एक दिवस बॉक्स घेऊन जाताना तो बॉक्स एवढा हेवी होता की वळणा खाली पडला आणि त्याच्यामध्ये रशियन भगवद्गीता होत्या. आपली थोडाही हात लागला माझा रशियन भगवद्गीता रशियामध्ये जाण्यासाठी. तर ते जे आहे अमृतानाची माती जे रशियनला रशियामध्ये जाणारे जे लोक आहेत त्या रशियन लोकांना ही रशियन भगवद्गीता वाटायची फुकट, कारण प्रभुपादांची इच्छा होती. तर असे त्यानंतर आम्ही जुहू मंदिरमध्ये असताना ही रशियन लोकांच्या वरती म्हणजे भक्तांच्या वरती अत्याचार झाल्याचे संपूर्ण इस्कॉनने एक मोहीम काढली होती सया घ्यायची. त्यातही आम्ही थोडा पुढाकार घेतला होता. सया सगळ्यांच्या लाखो सया आम्ही जिथे संकीर्तनला जायचो सगळ्यांच्या सया घेतल्या होत्या रशियामुळे हरे कृष्ण मंदिर प्रचार होण्यासाठी आम्हाला मदत करा. आंतरराष्ट्रीय दबाव आणला होता रशियन सरकारवरती, तर त्यालाही त्याचे आमची आम्हाला थोडी स्फूर्ती मिळाली. काही ना काही थोडं का असं कुठेतरी आपला एक थेंब तरी आपण टाकला याच्यामध्ये स्वतःला एक आनंद. पण आता जो आहे हा प्रचार पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की आपण पण थोडं काही स्वस्थ बसता कामा नये, थोडं आपण पण त्या काही रशियामध्ये नाही कमीत कमी निगडीमध्ये तरी चळवळ करावा हटत नाही. कमीत कमी पुण्यामध्ये कमीत कमी महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जिथं आहे तिथं तर असा हा स्फूर्तीदायक
की आपल्याला प्रभुपादांची जी महिमा आहे, महाराजांनी सांगितलं की सर्व जग जे आहे एक दिवस प्रभुपादांची महिमा सगळ्या जगांना कळेल. आजकाल एक साधू म्हणून लोक स्वीकार करायला लागले, पूर्वी ते पण कमी होतं. आता एक कमीत कमी एक अडकष्ट सहभाग हे लोकांच्या नजरेसमोर आहे, पण एक दिवस प्रभुपादांची महती पुऱ्या जगाला कळेल. असा हा मायापूर उत्सव अतिशय उत्साहानं आणि अतिशय प्रेमानं साजरा केला. आणि ज्यावेळेस लोक फक्त दाद निघाले, एकमेकांना आलिंगन देऊन प्रत्यक्ष रडत होते की असा प्रसंग आपल्याला पुन्हा कधी पाहायला मिळणार नाही. आणि किती आपण आपल्याला दुःख होते की मायापूर सोडून आपण जात आहोत, प्रत्येकाला वाईट वाटत होतं. हरे कृष्णा श्री प्रभुपाद की. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare. Hare Krishna Hare Krishna 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 Hare Hare, Hare Rama Hare Rama 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 Hare Hare. Krishna Krishna Hare Hare,
Thank you. Thank you. हमारे प्रभु
पंचकल्पात्र देवचा पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः।